नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी ओंकार माहूरकर आपलं स्वागत करतो. आज पश्चिम राजस्थान आणि गुजरातमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागानं दिला असून या संदर्भातला लाल बावटा जारी केला आहे. वेधशाळेनं वर्तवलेल्या अंदाजानुसार पूर्व राजस्थान, कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचं होण्याची शक्यता आहे. उर्वरित देशातही पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. देशाच्या काही भागात पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं असून विशेषतः पंजाब राज्याला याचा मोठा फटका बसल्याचं दिसून येत आहे. या राज्यातल्या नद्यांमध्ये पुराचा प्रकोप कमी झाला असला तरी शेत जमिनी अद्याप पाण्याखाली आहेत. आताच आलेल्या वृत्तानुसार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठणच्या नाथसागर जायकवाडी धरणाची क्रमांक 10 ते 27 असे एकूण 18 दारं 1.5 फूट उघडून गोदावरी नदीपात्रात 9432 क्युसेक वाढीव पाणी सोडण्यात येत असून एकंदर 28296 क्युसेक्स पाणी सोडलं जात आहे. आवक बघून विसर्ग कमी अथवा जास्त करण्यात येणार आहे. नदीकाठच्या जनतेला प्रशासनानं सतर्कतेचं आवाहन केलं आहे. वस्तू आणि सेवा कर जीएसटीच्या नव्या दरांमुळे सहकार क्षेत्राच्या बळकटीकरणास चालना मिळणार असून उत्पादन वाढीसह त्यांच्या मागणीतही वाढ होण्यासोबतच सहकारी संस्थांच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. केंद्रीय सहकार मंत्रालयातर्फे ही माहिती देण्यात आली. सुमारे जवळपास 10 कोटी दुग्ध उत्पादक शेतकरी कुटुंबियांना याद्वारे लाभ मिळणार आहे असंही मंत्रालयातर्फे सांगण्यात आलं. दुग्धोत्पादनांवरील जीएसटी 18 वरून 5% करण्यात आल्यानं ग्रामीण स्तरावरील उद्योजकता, महिलांचा सहभाग असलेल्या स्वयंसहायता गटांची कार्यक्षमता वाढीस लागणार असल्याचंही मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. आज खग्रास चंद्रग्रहण असून ते भारतातून स्पष्टपणे दिसणार आहे. चंद्रग्रहण आज रात्री 8:58 सुरू होईल आणि उत्तर रात्री 2:25 समाप्त होईल. सूर्य आणि चंद्राच्या मध्ये पृथ्वी येऊन त्याची सावली चंद्रावर पडते आणि चंद्रग्रहण घडतं. पौर्णिमेच्या दिवशी सूर्य, पृथ्वी आणि चंद्र एका रेषेत आल्यानं ही एक दुर्लभ खगोलीय घटना घडते. एका दशकातील सर्वात दीर्घ ग्रहणातील हे एक ग्रहण आहे. भारतासह आशिया, ऑस्ट्रेलिया, पूर्व आफ्रिका आणि युरोपातील काही भागात हे खग्रास चंद्रग्रहण बघता येईल. नक्षलवाद्यांचा म्होरक्या अमित हंसदा उर्फ अपटन हा पोलिसांच्या गोळीबारात ठार झाला आहे. नक्षलवादी संघटनेचा विभागीय कमांडर असलेल्या अमितवर 10 लाख रुपयांचं बक्षीस होतं. झारखंडच्या पश्चिम सिंहभूम जिल्ह्याच्या चायबासा गावानजीक आराहासा भागातील बुरुजुवा डोंगर परिसरात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये जोरदार चकमक उडाली, त्यात तो ठार झाल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. पोलिसांना प्राप्त माहितीनंतरच्या शोध मोहिमेदरम्यान ही कारवाई झाली. सध्या या संपूर्ण डोंगराळ परिसराला सुरक्षा दलांनी वेढा टाकला असून नक्षलवाद्यांना पळून जाण्याचे मार्ग बंद करण्याचा प्रयत्न सुरू आहे. इटलीच्या व्हेनिस इथं आयोजित 82व्या व्हेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात भारतीय निर्मात्या अनुपर्णा रॉय यांना सॉंग्स ऑफ फॉरगॉटन ट्रीज या पहिल्याच चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून पुरस्कार मिळाला आहे. महोत्सवाच्या हॉरिझॉन या विभागात चित्रपटांमधील नवीन प्रवाहासाठी त्यांना हा पुरस्कार प्राप्त झाला असून तो मिळवणाऱ्या रॉय या पहिल्या भारतीय ठरल्या आहेत. संडे ऑन सायकल अर्थात रविवारी सायकल स्वारी ही आता एक चळवळ म्हणून नावारूपाला आली असून निरोगी राहून स्वदेशीला चालना देण्यासाठी 50 पेक्षा जास्त खासदार आज यात सहभागी झाले आणि त्यांनी जनतेपर्यंत आरोग्य आणि स्वदेशी वस्तू वापराचा संदेश पोहोचवल्याचं केंद्रीय युवक कार्यक्रम आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत रेल्वे विभागात आयोजित गर्व से स्वदेशी या कार्यक्रमात ते बोलत होते. हे अभियान देशात आतापर्यंत 8,000 ठिकाणी आयोजित करण्यात आलं असून दरम्यान आता वस्तू आणि सेवा करातील सुधारणांमुळे सायकलवरील जीएसटी कमी करून फक्त 5% करण्यात आल्याचं मांडविया म्हणाले. आशिया करंडक पुरुष हॉकी स्पर्धेचा अंतिम सामना आज भारत आणि दक्षिण कोरिया दरम्यान होत आहे. बिहारच्या राजगीर इथं सायंकाळी 7:30 हा सामना होईल. काल भारतानं सुपर 4 सामन्यात चीनवर 7-0 असा दणदणीत विजय मिळवला होता. प्रख्यात कवी, साहित्यिक, दिवंगत बी रघुनाथ उर्फ भगवान रघुनाथ कुलकर्णी यांचा आज स्मृतिदिन. फुलारी या टोपण नावानं त्यांच्या तत्कालीन मासिकांमधून कविता प्रसिद्ध झाल्या. मराठवाड्यात परभणी इथं नोकरीनिमित्त त्यांचं दीर्घकाळ वास्तव्य होतं. आज यानिमित्त छत्रपती संभाजीनगर इथं बी रघुनाथ स्मृती सोहळा होत आहे. टिळकनगरच्या ग्रंथमित्र भास्करराव आर्वीकर सभागृहात प्रसाद कुमठेकर यांच्या इतर गोष्टी या कथासंग्रहाला बी रघुनाथ पुरस्कार वितरण तसंच मान्यवरांच्या कविता सादरीकरणाचा कार्यक्रम होत आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र सायंकाळी 6:10